चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 22 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, महाराष्ट्र मध्ये असतेच साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता। 33 व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये असतेच साखरेचा व्यापार 3,000 रुपये ते 3,030 रुपये होता। तर असतेच साखरेचा व्यापार 3,025 रुपये ते 3,075 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये असतेच साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता। तर 33 व्यापार 3,130 रुपये ते 3,175 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,230 रुपये होता। गुजरातमध्ये असतेच साखरेचा व्यापार 3,101 रुपये ते 3,131 रुपये होता। 33 व्यापार 3,111 रुपये ते 3,131 रुपये होता। तमिळनाडूमध्ये असतेच साखरेचा व्यापार 3,185 रुपये ते 3,300 रुपये होता। 33 व्यापार 3,235 रुपये ते 3,325 रुपये होता। हे सर्व दर GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $399.50 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.50 होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.864 मध्ये झाला तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.1227 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3,514 रुपये, क्रूड WTI $47.42 होते। इक्विटी, सेन्सेक्स 452.73 अंकांनी वाढून 46,069.69 अंकावर बंद झाला तर निफ्टी 137.90 अंकांनी वाढून 13,466.30 अंकावर बंद झाला।